आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबराभागावरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले. हो या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 122वो भाग आसतलो. आकाशवाणी दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, AIR न्यूज वेबसायटीचेर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपाचेर ही कार्यावळ प्रसारित जातली. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेर ताचे थेट प्रसारण जातले. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच आकाशवाणी प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित करतली. गोंयची खाजण शेती पुनर्जिवीत करपा खातीर केंद्र सरकारान मजत करची अशी मागणी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी शेनवारा दिल्लीन जाल्ल्या निती आयोगाच्या बसकेन केल्या. गोंयांत 10,000 हेक्टर जमनीर खाजण शेती जाता, मात खारे उदक या शेतांनी गेल्ल्यान ती पिड्ड्यार जाल्या आनी शेतकार निर्शेल्या अशी माहिती या वेळार मुखेलमंत्र्यांनी निती आयोगाच्या बसकेन दिल्या. शेतान आशिल्ले बांध तशेंच मानस आनी शेतांतलो गाळ काडपाची गरज आसून ही शेती पुनर्जिवीत जायत जाल्यार गोंयची दर्यादेग घटमूट उरपाक मजत जातली, तशेंच नुस्तेमारी आनी पारंपारीक मीठ करपाचे वेवसायाक उर्बा मेळटली अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार बसकेन दिल्या. त्या भायर अर्थीक, सामाजीक आनी पर्यावरणाच्या बाबतीन गोंयच्या उदरगतीची माहिती मुखेलमंत्र्यांनी ह्या बसकेन दिल्या. 2030 मेरेन 30% इलेक्ट्रीक वेहिकलांचो उपेग करून गोंयांतल्यान 50% प्रदूषण उणें करपाची मोख सरकारान दवरल्या. विकसीत भारता खातीर विकसीत राज्य ह्या संकल्पनेचेर निती आयोगाची ही बसका जाल्ली. भलायकी खात्यान व्हड प्रमाणान भ्रश्टाचाराचे प्रकरण उक्ते जाले उपरांत 6 अधिकाऱ्यांक निलंबीत करपाची प्रक्रिया सुरू आसा अशी माहिती भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. मेळिल्ल्या माहिती प्रमाण ह्या अधिकाऱ्यां मदीं 2 भलायकी निरीक्षक आनी 4 नितळसाण निरीक्षक आसात. हे कर्मचारी भ्रश्टाचार आनी ब्लॅकमेलिंग सारख्या गंभीर प्रकरणांत आसात अशी माहिती उजवाडाक आयले उपरांत खात्यान तांचेर हालचालीचेर बारीक नदर दवरली. खात्याच्या 6 अधिकाऱ्यां 8 निलंबीत करपाची प्रक्रिया सुरू आसा आनी फुडल्या सप्तकांत ह्या अधिकाऱ्यांची नावां जाहीर करतले अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगलें. खंयच्याच तरेचो भ्रश्टाचार सोसचे ना, दोशी अधिकाऱ्यांआड खर कारवाय करतले अशें राणे हांणी म्हळें. भारतीय जनता पार्टीच्या आदवोगाद फाट्या वतीन काल भारतीय सैन्याची तुस्त करपी तिरंगा यात्रा पणजेंत आझाद मैदानाचेर आयोजीत केल्ली. ऑपरेशन सिंदुरावरवी पाकिस्तानाक चोख उत्तर दिल्ल्या फाटभुंयेर जवानाचे कार्य हे तुस्त करपा सारखे आसा, सैन्याच्या यशाची तुस्त करपाच्या हेतान हे यात्रेचे आयोजन केला अशें मत या वेळार भाजप आदवोगाद फाट्याचे निमंत्रक सुलक्षा शेट्ये हांणी दिल्या. सेनेन सदांच देशाक सुरक्षा दिल्या, ताका लागून भारतीय नागरिक सदांच देशाच्या सेनेचे उपकारी आसतले अशें शेट्ये हांणी म्हळां. शेनवारा मॉन्सून पुराय केरळ सयत तामिळनाडून कर्नाटकाच्या दर्यादेगेवेल्या वाठारांनी दाखल झालो. हवामान अनुकूल असल्यास फुडल्या 2 ते 3 दिसांनी मॉन्सून गोंयांत प्रवेश करपाची शक्यता आसा. साधारणपणान 1 जूनाक पावस केरळांत प्रवेश करता, अंदू 8 दीस आदींच पावसान केरळांत प्रवेश केला. ताचे आदी 2009 वर्सा 23 मायाक केरळांत पावस पाविल्लो. हवामान खात्यान हाचे आदी मॉन्सून केरळांत 27 मायाक पावतलो असो अदमास काढिल्लो, पूण अरबी दर्यान तयार जाल्ल्या उण्या डाब्याच्या पट्ट्याक लागून आनी बंगालच्या खाडींतल्यान हवामानात बदल जाल्ल्यान पावस ताचे आदींच आयलो. 25 ते 28 माय ह्या काळांत व्हड प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या आनी ह्या 4 दिसां खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. IPL T20 क्रिकेट सर्तीन काल राती जयपूरच्या सवाय मानसिंग स्टेडियमांत जाल्ल्या खेळांत दिल्ली कॅपिटल्सान पंजाब किंग्साक 6 विकेटींनी हरयलो. पहिली फलंदाजी करतना पंजाब किंग्सान निर्धारित 20 ओव्हरींनी 8 गडे बाद 206 धावण्यो केल्यो. 208 धावण्याच्या लक्ष्याचो फाटलाव करपी दिल्ली कॅपिटल्सान समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या नेटार निमाण्या ओव्हरीन जैत मेळयले. रिझवीक प्लेयर ऑफ द मॅच म्हण जाहीर केलो. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमांत दनपारा 3:30 वरांचेर गुजरात टायटन्स आनी चेन्नई सुपर किंग्स पंगडां मदीं खेळ जातलो. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमाचेर सांजवेळा 7:30 वरांचेर सनरायझर्स हैदराबाद कोलकाता नायट रायडर्स आड खेळटले. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:20 वरांचेर.